chinimandi.com podcast.
Vizzy Daily Sugar Market Update. आज गुरुवार 11 जून 2020. डोमेस्टिक मार्केटमध्ये देशभरातील बाजारपेठेत मागणी चांगली होती. महाराष्ट्रामध्ये 35 साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला. 33 चा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट 35 साखरेचा व्यापार 3,080 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये 35 साखरेचा व्यापार 3,230 रुपये ते 3,275 रुपये राहिला. 33 चा व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये बाजारात 20 ते 40 रुपयांची वाढ झाली. 33 चा व्यापार 3,190 रुपये ते 3,265 रुपये होता. गुजरातमध्ये 33 चा व्यापार 3,181 रुपये ते 3,191 रुपये राहिला. तर 33 चा व्यापार 3,210 रुपये ते 3,230 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये 33 चा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता. तर 33 चा व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $390.60 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.3 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.783 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.9763 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2,876 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $37.95 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 708.68 अंकांनी खाली येऊन 33,538.37 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 214.15 अंकांनी खाली येऊन 9,902 अंकावर बंद झाला.